नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैजयंती नांदगावकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर शहरासाठीच्या पाणीपुरवठा योजनेचं जलपूजन. भारताचं गगनयान अंतराळात लवकरच झेपावेल, पंतप्रधानांचा विश्वास. देशाच्या आणि राज्याच्या विकासात महिलांचा सहभाग महत्वाचा, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. स्टेट बँक कर्ज फसवणूक प्रकरणी अनिल अंबानी यांच्याशी संबंधित आस्थापनांवर सीबीआयचे छापे. आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या विविध ग्रंथ पुरस्कारांचं उद्या वितरण. आता सविस्तर बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आज दुपारी 4:50 छत्रपती संभाजीनगर इथं आगमन झालं. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या जलपूजनाचा कार्यक्रम होत आहे. छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत 900 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी आणि 26 दशलक्ष लिटर क्षमतेचं हे जलशुद्धीकरण केंद्र आहे. जलपूजनानंतर मुख्यमंत्री पाणीपुरवठा योजनेचा समग्र आढावा घेणार आहेत. गगनयान मोहिमेसाठी आवश्यक असलेलं तंत्रज्ञान भारत वेगानं विकसित करत असून लवकरच गगनयान अंतराळात झेपावेल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. दुसऱ्या राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या निमित्तानं त्यांनी आज देशाला संबोधित केलं. गेल्या काही काळात अंतराळ क्षेत्रात भारतानं केलेल्या कामगिरीचा पंतप्रधानांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले,
2 साल पहले ही भारत पहला ऐसा देश बना था जिसने चंद्रमा के साउथ पोल पर पहुंचने का इतिहास रचा. हम स्पेस में डॉकिंग अनडॉकिंग की क्षमता रखने वाले दुनिया के 4th देश भी बन गए हैं. जल्द ही आप सब वैज्ञानिकों की मेहनत से भारत गगनयान की उड़ान भी भरेगा और आने वाले समय में भारत अपना स्पेस स्टेशन भी बनाएगा.
चांद्रयान 2 मोहिमेतून मिळालेल्या माहितीच्या आधारे आयआयटी मुंबईतल्या विद्यार्थ्यांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उपलब्ध असलेल्या रसायनांचे नकाशे तयार केले आहेत. इस्रोच्या मदतीनं देशभरातील आयआयटींनी आयोजित केलेल्या स्पर्धेत आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी पहिलं स्थान पटकावलं. स्पर्धेत मिळालेल्या यशावर न थांबता या विद्यार्थ्यांनी यावर आणखी विस्तृत संशोधन केलं, ज्याचा उपयोग भविष्यातल्या चांद्र मोहिमांसाठी होणार आहे. विद्यार्थ्यांनी केलेलं हे संशोधन प्लॅनेटरी सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित होण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे नकाशे आणि इतर माहिती आयआयटी मुंबईच्या वेबसाईटवर चांद्रयान नावानं उपलब्ध आहे. सीबीआयनं आज मुंबईत अनिल अंबानी आणि रिलायन्स कम्युनिकेशनच्या कार्यालयावर छापे टाकले. स्टेट बँकेकडून कर्ज घेतलेल्या सुमारे 2900 कोटी रुपयांच्या कर्जाप्रकरणी मुंबईत हे छापे पडले. 13 जून रोजी स्टेट बँकेनं रिलायन्स कम्युनिकेशनला दिलेलं कर्ज फसवणूक या श्रेणीत वर्ग केलं होतं. कर्जाच्या रकमेचा गैरवापर केल्याचा बँकेचा दावा आहे. 17,000 कोटींच्या कर्ज घोटाळा प्रकरणी काही दिवसांपूर्वी ईडीनं अनिल अंबानी यांचं कार्यालय आणि इतर ठिकाणी छापे टाकून काही वस्तू जप्त केल्या होत्या, तसंच त्याची चौकशी केली होती. राज्यभर रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला असून मुख्यमंत्री म्हणून आतापर्यंत 36 लाखांहून अधिक भगिनींनी राख्या पाठविल्या आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महिलांच्या सहभागाशिवाय विकास शक्य नसल्याचं सांगून महिलांना सक्षम बनवण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत विविध योजना राबवल्या जात असल्याचं त्यांनी नमूद केलं.
प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी आपल्या देशाच्या विकासाचं जे स्वप्न बघितलं त्या स्वप्नामध्ये त्यांनी एकच गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगितली की हे विकासाचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर लोकसंख्येचा 50% हिस्सा जोपर्यंत या स्वप्नाचा भाग होत नाही तोपर्यंत हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही.
राज्यातल्या विविध भागातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेला रक्षाबंधनाचा कार्यक्रम आज मुंबईत दादर इथं पार पडला. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांची याप्रसंगी उपस्थिती होती. राज्य सरकारच्या विविध विभागात तब्बल 2.5 लाख पदं रिक्त असूनही नोकरभरती केली जात नाही. काँग्रेस पक्ष या बेरोजगारी विरोधात आवाज उठवत असून छत्रपती संभाजीनगर इथं सोमवारी 25 ऑगस्ट रोजी रोजगार सत्याग्रह आणि तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. प्रदेश काँग्रेसच्या रोजगार विभागाचे संयोजक आणि प्रदेश सरचिटणीस धनंजय शिंदे यांनी ही माहिती दिली. युवकांची रोजगार हक्क अबाधित राखण्यासाठी रोजगार सत्याग्रह आणि तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी क्रांतीचौक इथून रोजगार सत्याग्रह यात्रेला प्रारंभ होऊन महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक कार्यालय बिल कॉर्नर इथं पोहोचेल. तिथं निवेदन सादर केल्यानंतर दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयात निवेदन सादर करण्यात येणार असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती या विषयावरील कृषी विभागानं आयोजित केलेल्या शेतकरी परिसंवाद शेतकऱ्याच्या ज्ञानात भर घालणारा ठरेल असं प्रतिपादन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. सांगली जिल्ह्यात पेटनाका इथं आयोजित शेतकरी परिसंवाद कार्यक्रम आज चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं, शेतमालास चांगला भाव मिळावा यासाठी ठिबक सिंचन, शेती तसंच शेतीपूरक उद्योगांना अनुदान देण्याचं शासनाचं धोरण असल्याचं त्यांनी सांगितलं. गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यानिमित्तानं सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत असणाऱ्या विभागांनी विविध उपक्रम, कार्यक्रम, उत्सव आणि स्पर्धांचं आयोजन केलं आहे. याचाच भाग म्हणून राज्यातील प्रत्येक नागरिकास घरगुती तसंच सार्वजनिक गणेशोत्सवाचं दर्शन मिळावं यासाठी ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज ही माहिती दिली. भजनी मंडळांना भांडवली अनुदान देण्याची योजना असून 1800 भजनी मंडळांना प्रत्येकी 25,000 रुपये यानुसार भांडवली अनुदान वितरित करण्यात येणार आहे. यासाठीचे अर्ज 23 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती आशिष शेलार यांनी यावेळी दिली. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या ग्रंथ पुरस्काराचं वितरण उद्या रविवारी माजी आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या समारंभात नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार, अनोखे थायलंड प्रवास वर्णनासाठी वंदना पारगावकर यांना, मबी चिटणीस वाङ्मय पुरस्कार, गांधी वाद आणि वास्तवसाठी सचिन कुसनाळे यांना, बी रघुनाथ वाङ्मय पुरस्कार पांडुरंग मुरारी यांच्या नांगरमुठी या साहित्यकृतीला आणि पुस्तक व्यवहारातील लक्षणीय कामगिरीसाठी राज देशमुख स्मृती पुरस्कार कैलाश पब्लिकेशन छत्रपती संभाजीनगर यांना देण्यात येणार आहे. भारतीय शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून तसंच पशुपालनासह मिश्र शेतीचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल. जागतिक पातळीवरील अनिश्चितता आणि आव्हानांचा विचार करता कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण होणं अत्यावश्यक आहे असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर इथं तापडिया नाट्यमंदिरात ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानच्या 28व्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. पशुवैद्यकशास्त्रात सर्वोच्च गुण प्राप्त करणारे विद्यार्थी आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही यावेळी गौरवण्यात आलं. तसंच ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानच्या स्मरणिकेचं प्रकाशनही यावेळी झालं. नागपूरच्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्राध्यापक हरिराम त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नीचा आज पहाटे रस्ते अपघातात मृत्यू झाला. उत्तर प्रदेशमधल्या कुशीनगरजवळ हा अपघात झाला. प्राध्यापक हरिराम त्रिपाठी हे भारतीय दर्शनशास्त्र न्यायशास्त्राचे प्रख्यात विद्वान आणि तत्वज्ञ होते. अनेक विषयांवर संशोधन करताना त्यांनी 40 अधिक पुस्तकं लिहिली होती. राज्यपाल आणि कुलपती CP राधाकृष्णन यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. छत्रपती संभाजीनगर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीनं उद्या रविवारी सकाळी 6:30 10 किलोमीटर सायक्लेथॉन 2025 आयोजित करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार फिट इंडिया मोहिमेअंतर्गत या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. नागरिकांनी यात मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड यांनी केलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर इथं 3 दिवसीय खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स महोत्सवाचा आज समारोप झाला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर शहरासाठीच्या पाणीपुरवठा योजनेचं जलपूजन. भारताचं गगनयान अंतराळात लवकरच झेपावेल पंतप्रधानांचा विश्वास. देशाच्या आणि राज्याच्या विकासात महिलांचा सहभाग महत्वाचा मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या विविध ग्रंथ पुरस्कारांचं उद्या वितरण. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.